घाबरू नको आणि गडबड करू नको.
पहिले वंदनाला
घाबरण्याचं कारण नाही, तुमचंच गाणं आहे त्यामुळे तुम्हाला येतच आहे, काय प्रश्न
असू दे. घ्या
जात्याला म्हणजे आयो मरणाचं म्हणू काय? आयो मरणाचं
म्हणा.